या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबतच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगापुढे उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या 1000 रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत। डॉक्टरांनी संशोधित केलेल्या 52 औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे आणि दुर्धर रोगावरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। डॉक्टर आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
नमस्कार
डॉक्टर। कर्करोगावरती प्रभावी उपचार पद्धती म्हणून रसायन चिकित्सेकडे पाहिलं जातं असं आपण सांगता, तर या रसायन चिकित्सेची वैशिष्ट्य काय आहेत याबद्दल आपण श्रोत्यांना काय माहिती द्याल?
रसायन चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये प्रथमपासून सांगितली गेलेली चिकित्सा आहे। आपल्याला माहिती असेल की आयुर्वेदाची 8 अंग आहेत, काय, बाल, ग्रहोर, द्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा आणि वृषान, अशी ती 8 अंग आहेत। रसायन चिकित्सा ही 8ही अंगांना पूरक आणि या प्रत्येक अंगामध्ये ज्याचं महत्त्व आहे अशी ही चिकित्सा आहे। रसायन चिकित्सेची व्याख्या आयुर्वेदाने करताना अतिशय सुंदर केली आहे, ती अशी की यत जरा व्याधी विध्वंसम भेषजम तद रसायनम, जे म्हातारपण आणि व्याधी या दोहोंचा नाश करतं ते रसायन। म्हणजे तारुण्य टिकवणे, म्हातारपण दूर लोटणे आणि जर व्याधी काही झाले असतील तर त्या व्याधींचा नाश करणे हे काम प्राधान्याने रसायन करताना दिसतं। याचा बारकाईने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला शरीर या शब्दाची व्याख्या आपण जर सहज ध्यानात घेतली तर ती अतिशय सुंदर आयुर्वेदाने केली आहे। शिर्यते तत् शरीरम, जे झिजतं ते शरीर, इतकी छान सोपी सुटसुटीत व्याख्या आयुर्वेदाने केली। जे झिजणार आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य झिजतच असतो। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसताना आकारमान, वय आणि वजन इत्यादी अनेक बाबींमध्ये वाढ दिसून येते, परंतु ही दिसणारी वाढ जरी आपल्याला दिसत असली तरी देखील झीज ही सातत्याने सुरुवातीपासून असते आणि एका विशिष्ट वयानंतर झिजेचा वेग हा वाढीच्या वेगापेक्षा जास्त होतो, की जो सुरुवातीच्या काळामध्ये उलटा असतो किंवा व्यस्त प्रमाणात असतो असं म्हणे। आणि हा जो वाढलेला वेग आहे झिजेचा, हा नियंत्रित करण्याचं काम रसायन ही औषधं करत असतात। नेमकं हेच तत्व कॅन्सरसारख्या चिकित्सेमध्ये उपयुक्त ठरतं। पेशींची अमर्याद वाढ जी नियंत्रित झालेली नसते, जेव्हा की रसायन हे सर्व पेशींची नियंत्रित वाढ करतं आणि त्यांचं जे लाईफसायकल आहे पेशींचं ते नियंत्रित करण्याचं महत्त्वाचं काम रसायन करतं। म्हणून कॅन्सर चिकित्सेमध्ये रसायनाचं महत्त्व हे अबाधित आहे।
कर्करोगावरती प्रभावी उपचार पद्धती म्हणून रसायन चिकित्सेकडे पाहिलं जातं। डॉक्टर, रसायन चिकित्सेमुळं कर्करोगाच्या रुग्णांना फायदा होतोय हे आपण कसं ठरवतं?
हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण चिकित्सा दिली आपण रुग्णाला पण त्याचा फायदा झाला की नाही हे ऑब्जेक्टिव्हली तपासणं अत्यंत गरजेचं असतं। बऱ्याच अंशी रुग्ण आमच्याकडे येतात, आम्ही चिकित्सा देत असतो, परंतु त्या रुग्णाला खरंच बरं वाटतं आहे की नाही, किंवा आम्हीच म्हणतो की त्या पेशंटला बरं वाटतं आहे, ह्यापेक्षा त्याला आपण थर्ड पार्टी ॲनालिसिस किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स काही आहेत का ह्याचा विचार केल्यानंतर आम्ही NCI गाईडलाईन्स, ज्याला म्हणूया आपण नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अमेरिकेमध्ये जी कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांच्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतो आणि या गाईडलाईन्समध्ये 2-3 प्रकारचे अशी तत्व दिलेली आहेत। एक म्हणजे काही ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स आहेत आणि काही क्वालिटी ऑफ लाईफशी रिलेटेड असे ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स आहेत। उदाहरणार्थ पेशंट आल्यानंतर त्याचा पेट स्कॅन असतो, CT स्कॅन असतो, HRCT असतो, सोनोग्राफी असते, एक्सरे असतो, या स्वरूपाच्या तपासण्या करूनच पेशंट आमच्याकडे आलेला असतो। चिकित्सा करताना त्याचं निदान आयुर्वेदीय पद्धतीने करणे, त्याची मीमांसा आयुर्वेदीय पद्धतीने करणे, त्याची चिकित्सा आयुर्वेदीय पद्धतीने करणे हे वैद्याचं काम आहे. परंतु रुग्णाला यासंबंधी काही कळत नाही आणि रुग्णाला माझ्या पूर्वी पेट स्कॅनमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये किंवा सी टी स्कॅनमध्ये असणारा ट्युमर किंवा गाठ ही 4 सेंटीमीटरची होती आणि या चिकित्सेनंतर ती कमी झाली आहे की नाही हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला पेशंटचा आत्मविश्वास की जो या चिकित्सेमध्ये अत्यंत महत्त्वाचा किंवा या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि केंद्रस्थानी असतो तो बळावतो. त्यामुळे एकीकडे या तपासण्या आम्ही सातत्याने करतो तर दुसरीकडे मात्र पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ की ज्या ज्या अवस्थेत पेशंट येतो त्या अवस्थेनुसार आपण चिकित्सा करतो. तर ज्या वेळेला त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला मेंटेन किंवा इम्प्रूव्ह करायची असते त्यावेळेला आम्ही जागतिक स्तरावरचे फॅक्ट जी क्वेश्चनर्स अशा स्वरूपाची काही साधनं आहेत ती वापरतो आणि त्यानुसार ह्या पेशंटची सुधारणा होते की नाही असं पाहतो. आणि मला असं नक्की नमूद करावं असं वाटतंय की अशा कित्येक हजारो पेशंट्सचा डेटा आता आमच्याकडे आहे आणि त्यामध्ये यामधील बऱ्याच पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्पॅन ऑफ लाईफ हा वाढताना दिसतोय.
डॉक्टर, कर्करोगाबरोबरच ही आयुर्वेदिक रसायन चिकित्सा आणखी कोणत्या दुर्धर रोगांवर उपयोगी आहे?
मग अशी आपण उल्लेख केला की यज्जरा व्याधी विध्वंसम म्हणजे म्हातारपण आणि आजार हे दोन्ही पुढे लोटणे किंवा दोन्हींचा नाश करणे अशी चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा आहे. येथे म्हातारपणाचा नाश करणे असा शब्दशः अर्थ नसून म्हातारपण किंवा एजिंग ज्याला आपण म्हणूया हे पुढे ढकलणे दूर लोटणे अशा स्वरूपाची ही अँटी एजिंग चिकित्सा आहे. या रसायन द्रव्यांमध्ये आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनेक वाजीकर द्रव्यांचाही अंतर्भाव केलेला आढळतो आणि ही जी चिकित्सा आहे ही वेगवेगळ्या प्रकारचे डिजनरेटिव्ह डिसीजेस किंवा लंग फेल्युअर्स, लिव्हर फेल्युअर्स, किडनी फेल्युअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे न्युरोलॉजिकल डिसीजेस जिथे डिमायलिनेशन अशा स्वरूपाची प्रक्रिया दिसते किंवा प्रमेह झालेल्या हजारो आता आपण भारत ही प्रमेहाची राजधानी होऊ पाहते आहे अशी चर्चा करतो यावेळेला त्या रुग्णांचं या प्रमेहाच्या उत्तरोत्तर अवस्थांमध्ये किंवा ज्याला आपण डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स म्हणूया मग रेटिनोपॅथी असेल, न्युरोपॅथी असेल, नेफ्रोपॅथी असेल, कार्डिओमायोपॅथी असेल, सेरेब्रोपॅथी असेल अशा स्वरूपाच्या ज्या उत्तरोत्तर अवस्था असतात यापासनं ते अगदी सामान्यतः आढळणारं मलावष्टंभ किंवा त्या पेशंटचं मानसिक दौर्बल्य ही सुद्धा प्रमेहाची कॉम्प्लिकेशन्स किंवा त्यांची मैथुन शक्ती कमी होणे अशा स्वरूपाची सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात आणि त्याही अवस्थांमध्ये किंवा त्याही रोगांच्या चिकित्सा करण्याकरता रसायन चिकित्सेचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो.
रसायन चिकित्सेच्या मदतीनं शरीरातील चांगल्या पेशींचं बल वाढवता येतं तसंच विकृत पेशींवरती नियंत्रण ठेवता येतं. एकूणच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोग आणि दुर्धर विकारांशी लढता येतं यावर आपण अत्यंत नेमक्या शब्दात सुलभ मार्गदर्शन केलं. आमच्या असंख्य श्रोत्यांना हे नक्कीच उपयोगी ठरेल यात शंका नाही. डॉक्टर, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.